कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थम् समदर्शनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पादसेवासीं सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नागसङ्घः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुपातु सर्वजनुत्तमकृत स्वामी स्वरूपाङ्गिता सन्तानां वचनानुभूति कथित साक्षी स्वयं कापरि गार्हस्थे हिरेकनाथ मृत्तौ पुकारामव सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं नाथम् आज या महीने का पहला शनिवार अपना अनुषंगिक साधने का दिवस है। या महीने की मध्यवर्ती संकल्पना साक्षीत्व कशी है आणि आपण आज साक्षीत्वाचा अभ्यास करणार आहोत। हा अभ्यास करण्यासाठी आपण खूप जागरूक राहणं गरजेचं आहे। साक्षी याचा अर्थ दुरून निहाळणारा, घटनेमध्ये अंतर्भूत न झालेला, स्वतःला गुंतून न घेतलेला तो साक्षी। या अभ्यासाकरता मी मगाशी सांगितलं तसं एका विशिष्ट तरलतेने आपल्याला बसायचं आहे। पण सर्वजण डोळे मिटून घेऊ। कोणतीही रांग तिरकी होऊन देऊ नका। या बाजूला रांगा जर आल्या तर भगिनी वर्गाला बसायला पाहिजे। परांजपे का आत आपण सर्वजण डोळे मिटून शांत बसलेले आहोत। अतिशय शांत आणि अतिशय स्थिर असं आपल्याला बसायचं आहे। देह पुतळ्यासारखा, मूर्तीसारखा, अजिबात न हलता स्थिर। आणि देहाचं असं स्थिर आसन जे आहे ते आपलं आपणच निहाळा, आपण कशी मांडे घातलेली आहे ते पहा. डोळे मिटलेले वेगळेपणाने पहा आपण कसे हात ठेवलेले आहे. आपण कसे सरळ बसलेले आहोत. पाठ मान मस्तक आपला जो मंद श्वास चाललेला आहे त्याला अनुसरून होणारी छातीचे हालचाल वेगळेपणाने पहा. आपलं मुखमंडल ओठ नाक डोळे बंद असलेले डोळे कपाळ चेहऱ्यावर कसला तणाव नको. चेहरा अतिशय सही भुवई ते कानशील भाग अतिशय सैनसर गालाचा प्रदेश अतिशय सैन जबडा सैन त्यामुळे अर्थात वरचे आणि खालचे भाग यांच्यामध्ये किंचित अंतर पडू दे. तुम्ही ते वेगळेपणाने पहा. मस्तकाच्या माथ्याकडेही लक्ष द्या वेगळेपण. पाण्याच्या अंगठ्यापासून ते डोक्याच्या केसापर्यंत नख शिखांत तुम्ही स्वतःकडे वेगळेपणाने पाहता. समजा तुमच्या समोर आरसा ठेवल्यानंतर तुम्ही समोरून कसे दिसा तसे दुरून स्वतःला समोरून पहा. तुमच्या उजव्या बाजूने स्वतःकडे पहा. आपल्या डाव्या बाजूने स्वतःकडे मागच्या बाजूने स्वतःकडे आपल्या वरच्या बाजूने स्वतःकडे पहा. छताच्या बाजूने सर्व हॉल कडे बघा. मागच्या बाजूला असलेल्या खिडकीच्या बाजूने खालीकडे बघा. अनेक साधकांमध्ये तुम्ही बसले असाल. खिडकीतून बाहेर पडा आणि गणेश गोरवंती मारत समोरून बघा. सर्वात वरच्या मजल्यावर गच्ची वर जा. तिथून पर्वत एवढे उंच तुम्हाला सगळं पुन्हा दिसत. पाठीमोरे बसलेले किती देखील पायापासून क्रमशः वरी घ्यायचा आहे. तुम्ही पायाच्या आणखी बोट आपण आपण पाहता मांडी कंबत पुनर्धार चक्राचा समाविष्ट भाग म्हणजे कुदकवार मोठा तर लहान तर लाळेच्या ग्रंथी स्वाधिष्ठान चक्र लिंग चक्र पहा उजव्या बाजूची आणि डाव्या बाजूची किडनी मनोलिका चमन स्थान शब्दांचं उगम संवेदनांचं उगम परावाय चक्र डाव आणि उजव पहा एक मोठा श्वास करून त्याने कुठेच जाणवू द्या श्वास सोडताना श्वास श्वास नलिका मानवीय हृदय उठी जाकर अकुंचन प्रसरण और विग्रहपन भी बना। शुद्ध चक्र अवंध देऊन बघा, स्वतःच्या श्वासाकडे लक्ष द्या आणि नाभी स्थान त्याच्या खालचा पोटाचा भाग इकडे लक्ष द्या। श्वास आणि नाभी स्थानाच्या खाली तुमच्या लक्षात येईल की तिथे पोटाची हालचाल होते। श्वसनाच्या वेळेला छातीचा भाग बघा तो अधिक कमी हालचाल करतो। आपल्याला पुढील पक्षी श्वासाकडे वेगळेपणा श्वास शिकताना जाणवत घेताना जाणवत साधा नेहमीचा श्वास ते कपाळापाशी त्याच्या आपल्या बाजूला श्वासाकडे कल्पनेने बघा साक्षीपणे बघा श्वासाच्या प्रक्रियेचे त्या ठिकाणी दोन भाग श्वास घ्यायला सुरुवात केल्यापासून ते घेऊन घेऊन होईपर्यंत एक भाग साक्षीपूर्ण घेतल्यानंतर सोडून संपेपर्यंत साक्षीपूर्ण कपाळाला जिथे नाक येऊन मिळाल आपल्या बाजूला पाच मिनिटं आपण एकही श्वास वाया जाऊ देऊ नका त्याची लांबी रुंदी वाढवून नैसर्गिक नेहमीचा श्वास शोषून घेतो. श्वास घेण्यास सुरुवात केल्यापासून श्वास घेऊन संपेपर्यंत साक्षी किंचित थांबा, श्वास रोखून धरा आणि श्वास सोडताना परत साक्षी करा. पाच मिनिट साधा नेहमीचा श्वास फक्त सूचन घेतून घशातून कंठातून मिळत आहे. लक्ष कपाळाला जिथे माहिती आणि मिळाली होती मात्र थांबवा. निर्विचार साक्षी निर्विचार साक्षी सहज श्वास मध्यमेतून किंवा शोषण मेतून घेतलेला कपाळाला माप येऊन मिळालं त्याची कपाळांना येऊन मिळाले. त्या ठिकाणी असलेलं लक्ष वर सरकलं, चिदाकर्षण श्वासाकडे दुर्लक्ष. चिदाकर्षाचा अंधाकृती प्रवेश मस्तकाची पोकळी त्याच्या खालच्या तळाला श्वासाकडे संपूर्ण दुर्लक्ष. अंडाकृती पोकळीच्या मध्यभागी तुमच्यापैकी अनेक जणांना अनुभव आले की श्वास आपोआप सूक्ष्मपणे ऊर्ध्वगामी होऊन थोडा थोडा तसा जाऊन थांबला तरी देखील चालेल. मुद्दा म्हणून काहीच करू नका. चिदाकर्षाच्या अंधाकृती पोकळीमध्ये मधून सूक्ष्म श्वास चिदाकर्षापर्यंत चिदाकर्षाच्या पोकळीमध्ये वरच्या बाजूला विचारही कोणाकोणाच्या बाबत असं घडेल की त्या ठिकाणी साक्षीला आपण साक्षी आहोत त्याचा विसर पडला आणि केवळ अस्तित्व मात्र शुद्ध चैतन्य रूपाने आपण शिल्लक आहोत असा अनुभव बघायला येईल. तसं झालं तरी चांगलं आहे. साक्षी हा साक्षींवर होता तो आपण सच्चिदानंद आत्मा बोधामध्ये विचार रहित स्वरूप जाणीव स्वरूप विनाशी चैतन्य मात्र शांती ब्रह्म देह ब्रह्म तुझ्याकडे ब्रह्मभावनेने पाहतो आहोत, मग अशी साक्षी भावनेने पाहतो. अवतीभोवतीचा परिसर जाणवत तुमच्या समोर तुमच्या उजव्या हाताला, तुमच्या डाव्या हाताला, तुमच्या मागे, तुमच्या वर खाली सर्वत्र ब्रह्मभावना होऊन जाईल. ब्रह्मी वेदन अमृतांचे असणार जुनो ब्रह्म डोह आहे, शांती डोह आहे, आणि त्याच्यात तुम्ही शांत स्वरूप होऊन बुडून राहिलेले आहात. देहारे आपले सद्गुरु आपण मनामन आठवत सद्गुरूंच्या चरणांवर आपण मस्तक ठेवतो. दोन तीन दीर्घ श्वास घेऊन आपण सोडतो. आपले तळहात एकमेकांवर किंचित बसून आपल्या डोळ्याला कानांना त्याचा स्पर्श करत शांती ब्रह्माचा भाव असाच राखून हळूहळू डोळे घेतला. गेला एक तास काही क्षणांसारखा उलटे अशा प्रकारे काळ ही संकल्पना देखील खरी नाही. जर आपल्या वृत्ती लीन झाल्या तर काळ संपून जातो. स्थळ काळ वेळ या अतिशय सापेक्ष गोष्टी आहेत. मन नाहीस झालं तर सर्व नाहीस होते. एवढंच नव्हे तर वृत्तींमुळे आपल्याला जसं जगत दिसत असतं आणि जसे आपण आहोत असं वाटत असतो त्याच्यापेक्षा आपलं कितीतरी वेगळं परमात्म स्वरूप आपल्याला प्रतीत होत. एवढंच नव्हे तर जगत देखील परमात्म स्वरूप आहे अशा प्रकारचा भाव बोध निर्माण होतो. हरी 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 बोला. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी नाथनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय
उद्या सायंकाळी मंडळातर्फे सुगम ध्यान साधना मेळावा हर्षल हॉल कोथरूड